आपल्याला 15 जण काढायचे आहेत. आपण एकेका स्लॉट वाईज जाऊयात. पहिले 3 जण टॉप ऑर्डर, 4 ते 7 आपली मिडल ऑर्डर आणि 8 ते 11 ही आपले बॉलिंग असणार आहे.
गंमत 5-6-7 आहे सगळी, म्हणजे जी गोष्ट वाटते त्यानुसार 5 ला रिषभ पंत येतोय हे नक्की दिसतंय. लेफ्टी बॅट्समन, टीम मॅनेजमेंटला पण तो हवा आहे, त्याच्यामुळे आपण ऍज अ सिलेक्टर त्यांना नाही म्हणू शकत नाही त्याच्या फॉर्मवरती सुद्धा.
गिव्हन अ चॉईस, मी संजू सॅमसन सिलेक्ट.
मला KL राहुल वाटतंय, म्हणजे मला त्याच्यामागे 2 रिझन्स आहेत. एक तर आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला संजू सॅमसनला इंडिया टीमकडनं खेळायला नेलं, त्याने वर्ल्ड स्टेजवरती ज्या प्रकारे परफॉर्म केलं, आय थिंक KL राहुल परफॉर्म बेटर.
मला बिलकुल इच्छा नाही KL राहुलनी जावं.
भारतीय क्रिकेटचं भवितव्य शेवटी आपण आपले वैयक्तिक हेवे दावे, वैयक्तिक मतं, वैयक्तिक बायसेस बाजूला ठेवून आपण भारतीय क्रिकेटच्या हिताचा संघ सर्वानुमते निवडलेला आहे.
हॅलो हॅलो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती. आज स्पोर्ट्स कट्टाची टीम भेटलेली आहे, टीम इंडियाची वर्ल्ड कप साठीची 15 जणांची टीम काढायला. कोण आहेत आजच्या मीटिंगमध्ये? अमोल खराडकर आहे द हिंदूचा क्रीडा पत्रकार, स्पोर्ट्स कट्टाचा मानद सल्लागार. आदित्य जोशी आहे टीम स्पोर्ट्स कट्टाचा सदस्य. आणि आलेला आहे शार्दुल कदम, अमुक्तमुक पॉडकास्ट नेटवर्कचा सर्वे सर्वा. हे 3 जण आणि या मीटिंगचा समन्वयक म्हणजेच कन्व्हिनर या नात्याने आम्ही 14 जण स्पोर्ट्स कट्टाचे 15 जण कोण हे ठरवणार आहोत. तर चालू करूयात मीटिंगला. मीटिंगचं स्वरूप काय असणार आहे? आपल्याला 15 जण काढायचे आहेत. आपण एकेका स्लॉट वाईज जाऊयात. पहिले 3 जण टॉप ऑर्डर, 4 ते 7 आपली मिडल ऑर्डर आणि 8 ते 11 ही आपले बॉलिंग असणार आहे. तर सुरुवात करूयात टॉप ऑर्डर पासून. टॉप ऑर्डर साठीचे पर्याय टेबलवरती आहेत. रोहित शर्मा कॅप्टन आहे, मोस्टली तो ओपन करेल. त्यानंतर बाकीचे पर्याय आहेत विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन. लेट्स बिगिन. अमोल कराडकर,
पर्यायांमध्ये संजू सॅमसन, KL राहुल, अमोल गोखले हे पण नाव ऍड केली तर बरं पडेल.
येस, नोटेड.
अमोल गोखले कायम ओपनच करतो ना स्पोर्ट्स कट्टासाठी. पण ओके, पण सिरियस नोट माझ्या दृष्टीने 1, 2, 3 हे जे असतील ते रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली. नॉट नेसेसरली त्याच पर्टिक्युलर बॅटिंग ऑर्डरमध्ये. माझी आत्ता खात्री नाही आहे की विराट कोहली ओपन करेल का यशस्वी ओपन करेल, पण हे 3 जण माझ्या दृष्टीने पहिले 3 असतील. आणि शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड माझ्या 15 नसतील, गिव्हन अ चॉईस, कारण तो रिझर्व बॅट्समनचा स्लॉट हा रिझर्व किपरचा पण स्लॉट असणार आहे.
राईट, आदित्य?
नाही, बरोबर आहे. तर सिलेक्शन कमिटी काय सिलेक्ट करेल ते तर आपल्याला जेव्हा आता कळेल तेव्हा कळेलच. पण अमोल कराडकर म्हणतायत त्यानुसार ही 3 नावं असतील. माझ्या दृष्टीने शुभमन गिलला आउटसाइड चान्स आहे, कारण तो सगळ्या फॉर्मॅटचा आपला रेग्युलर आहे. त्याला काढणं कितपत जस्टिफाईड असेल स्पोर्ट्स कट्टाकडनं सुद्धा किंवा सिलेक्टर्सकडनं सुद्धा हे मला बघणं उत्सुकतेचं ठरेल. तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर सांगा. ईशान किशन, KL राहुल यांना माझ्या दृष्टीने संधी नाहीये. शार्दुल, तुला काही वेगळं वाटत असेल तर प्लीज सांग.
मलाही मला गिल असेल असंच वाटतंय, कारण का आता जर बघितलं KL राहुल आणि गिल मध्ये तर रन्सचा काही फरक नाही, म्हणजे दोघे डिसेंट फॉर्म मध्येच आहेत. पण KL राहुलकडे फक्त एक एज आहे की तो आपला रिझर्व विकेट किपर असू शकतो. या एज वरती मला वाटतं की एखाद वेळेस खालीवर होऊ शकतो. ऍज यू सेड अर्लियर की वेस्ट इंडिज मध्ये मागच्या वेस्ट इंडिज टूर मध्ये जो परफॉर्मन्स होता त्याचा जर हे घेतलं तर जयस्वाल परत इन असू शकतो असं वाटतं मला.
मला असं वाटतं ह्यात की रोहित, विराट हे दोघांपैकी जर ओपनिंग असेल तर तिसरा स्लॉट जो आहे तिथे 3 ऑप्शन्स आहेत माझ्या दृष्टीने. एक म्हणजे यशस्वी जयस्वाल 3 नंबरला बॅटिंग करू शकेल का, गरज पडल्यास शिवम दुबे हे नाव त्या कुठेतरी वापरता येऊ शकतं इन टर्म्स ऑफ त्याचा IPL फॉर्म आणि त्याची स्पिनर्स विरुद्धची हातोटी बघता. आणि अर्थातच KL राहुल हा एक पर्याय जो विकेट कीपिंग आणि ओपनिंग बॅटर हा 2 स्लॉट देतो. तर
शिवम दुबे माझ्या दृष्टीने 3 नंबरला असू नाही शकत मॉन्टी, तो चेन्नईसाठी 3 नंबरला खेळत नाहीये, मुंबईसाठी 3 नंबरला खेळला नाहीये, आणि तूच कॉन्ट्राडिक्ट करतोयस की तो स्पिनरना चांगला खेळतो, तर तो 3 नंबरला असू नाही शकत, कारण 3 नंबरला मॅक्झिमम फास्ट बॉलर्सनाच खेळायचं असतं. पण आत्ता तरी आपण म्हणजे आपण आत्ता तरी गिलचं नाव नंतर ऍड करायचं का ते आपण बाकीचे स्लॉट्स चर्चा झाल्यावर ठरवू शकतो. पण मला वाटतं की आत्ता पहिल्या 3 नंबरसाठी यशस्वी रोहित विराट हे ठरवून आपण पुढे निघू शकतो. काय वाटतं तुम्हाला?
येस अग्री.
पहिले 2 तर फिक्सच आहेत, विराट आणि रोहित बद्दल काही डाऊट नाही, आणि मोस्ट प्रॉब्ली यशस्वीच वाटतं सध्या तरी.
येस, तर टॉप 3 या नावांवरती आत्ता हे करूयात. पुढचे स्लॉट नंबर 4, 5, 6, 7 याच्यात आपल्याकडे एक विकेट किपर असणं गरजेचं आहे, आणि लेफ्ट हँडेड ऑप्शन ह्याच्यात एक असणं तेही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. स्टील आदित्य.
अरे 4 नंबर सूर्यकुमार यादव, म्हणजे त्याच्यात तर काही म्हणजे म्हणजे त्याच्यात मला वाटत नाही की आपल्याला काही चर्चा करण्याची पण गरज आहे. गंमत 5, 6, 7 चीच आहे सगळी, म्हणजे जी गोष्ट वाटते त्यानुसार 5 ला रिषभ पंत येतोय हे नक्की दिसतंय. लेफ्टी बॅट्समन, टीम मॅनेजमेंटला पण तो हवा आहे, त्याच्यामुळे आपण ऍज अ सिलेक्टर त्यांना नाही म्हणूच शकत नाही त्याच्या फॉर्मवरती सुद्धा, कारण IPL मध्ये त्याची विकेट किपिंग पण चांगली झाली आहे, बॅटिंगही इम्प्रूव्ह होतीये, आणि त्याला अख्ख्या 14 मॅचेस मिळाल्या तर नक्कीच ते पॉझिटिव्ह असेल. त्याच्यामुळे रिषभ पण नक्की येतोय. खरी गंमत आहे 6 आणि 7, म्हणजे आता तिकडे आहेत रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, ही नावं कंटेन्शन मध्ये आहेत 2 जागांसाठी. तर म्हणजे माझ्या दृष्टीने हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे ते स्लॉट आहेत. जर का शिवम दुबे बॅकअप म्हणून जाऊ शकतो कदाचित हार्दिक पांड्याचा, पण 4, 5, 6, 7 हे असतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
मला तिघांनी असं वाटतं का सध्याचा हार्दिक पांड्याचा फॉर्म बघता तो फर्स्ट चॉईस असेल शिवम दुबेपेक्षा जास्त.
हार्दिक पांड्याची बॉलिंग 4 ओव्हर, शिवम दुबेच्या 2 ओव्हर पण नाही देत शिवम दुबे. अमोल.
मला एका लेवलला असं वाटतं की शिवम दुबेला आपण विनाकारण राईट ऑफ करतोय. शिवम दुबे IPL मध्ये सुद्धा बॉलिंग करत नाही, याचं मुख्य कारण तो 12 खेळाडूंचा खेळ आहे म्हणून, की जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही आहे. परंतु शिवम दुबे आत्ता अत्यंत कम नशिबी ठरू शकतो कारण जागा नाही आहे. हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर म्हणून जेवढा रवींद्र जाडेजा किंवा अक्षर पटेल दोघांपैकी एक 11 नक्की आहे ना, तेवढाच हार्दिक पांड्या नक्की आहे. तो बॅलन्स आणि ती ॲबिलिटी बाकी कोणाकडेही नाही आहे. जसा तो 4 ओव्हर देतो याच्यापेक्षा तो वेगवेगळ्या स्टेजला बॉलिंग करू शकतो. IPL मध्ये जो मार खातोय हा जो मुद्दा आहे ना SK, त्या ह्याच्यात मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की अमेरिकेतली ग्रुप स्टेज असो, वेस्ट इंडिजमध्ये सुपर 8 किंवा नॉकआउट्स असो, होपफुली भारत पोहोचेल नॉकआउट्सला, या सगळ्या मॅचेस भारताच्या लोकल डे टाइमला आहेत. तिथे दव नाही, तिथे
कंडिशन
आपण असं
म्हणतात ज्याला मराठीत
दनव.
हा
तर आपण जे अजूम करतोय की लो आणि स्लो खेळपट्ट्याच असतील त्याचीही खात्री नाही, कारण मी विशेष फॉलो करत नाही कॅरिबियन प्रीमियर लीग. पण युजली कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू होते तेव्हा त्यांचा स्टार्ट ऑफ द सीझन असतो जुलै ऑगस्ट मध्ये, तेव्हा हाय स्कोरिंग मॅचेस असतात. शेवटची वेस्ट इंडिज मध्ये मालिका झाली, इंग्लंड गेलं होतं 5 सामन्यांच्या T20 मालिकेत, तिकडे 2 मॅचेस मध्ये, एका मॅचेस मध्ये 260 रन झाले, एका मॅच मध्ये 220 रन झाले. त्याच्यामुळे अदरवाईज 160-170 कॅन बी अ पार स्कोर. हा सगळा विचार करता हार्दिक पांड्याशिवाय पर्याय नाही.
राईट. सो 4 सूर्या 5 ला लेफ्ट हँडेड ऑप्शन रिषभ पंत, 6 ला हार्दिक पांड्या, 7 नंबरला परत आपल्याला एक अगेन लेफ्ट हँडर पाहिजे तो रवींद्र जडेजा हवा का अक्षर पटेल हवा?
जडेजा.
अमोल.
जडेजा का अक्षर या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मला माझ्या मते अक्षर.
आदित्य.
जाणार जडेजा, म्हणजे वेस्ट इंडिजच्या फ्लाईट मध्ये जडेजा असेल, म्हणजे मला माहिती आहे अमोलचा मुद्दा की अक्षरची बॅटिंग आणि सिक्स हिटिंग एबिलिटी अक्षर पेक्षा अक्षरची जास्ती आहे जडेजापेक्षा, त्याच्यामुळे तो अक्षर म्हणतोय. पण इन आयदर वे मला असं वाटतं की अक्षरच्या पुढे जडेजाच जाईल असं माझं मत आहे. एस के
मलाही जडेजा वाटतं एकतर एस्पेशली गेल्या 2-3 सीझन मध्ये जर बघितलं तर बॅटिंग वाईज जडेजा हॅज इम्प्रूव्ह आणि हिट हार्ड हिटिंग एबिलिटीज पण त्यांनी बऱ्यापैकी इम्प्रूव्ह केलेले आहेत. आणि अगेन तो वर्ल्ड कप सारख्या सिरीज मध्ये मला वाटतं की त्याचा एक्सपिरियन्स जास्त मॅटर करेल बॅलन्स साठी पण, कारण क्रुशियल मॅचेस मध्ये त्यांनी दाखवून दिलेलं की ही कॅन बॅट इन ऍट वर्ल्ड कप स्टेज ऍट वर्ल्ड स्टेज एज वेल.
मला हे खूप क्लोज कॉल वाटतंय, कारण की आधीच्या जर सिरीज बघितलं तर तिथे अक्षर पटेलला आपण फेवर केलं होतं, तर त्यामुळे कदाचित अक्षर पटेल आणि ह्याच्यात 19-20 होऊ शकेल. पण व्हेरी टफ कॉल टू मेक की कुठला तुमचा लेफ्ट लेफ्ट आर्म स्पिनर ऑलराऊंडर घ्यायचा आहे.
ठीक आहे, समन्वयकाला मत नसतं, त्यामुळे उरलेल्या 3 सिलेक्टर्स मध्ये 2-1 जडेजा.
करेक्ट. या पोझिशन ला बॅकअप म्हणून कोण खेळाडू असणार
नाही? एक आता तुम्ही
आधी बॉलर घेऊन
समन्वयकाप्रमाणे आधी 11 ठरवायचे आणि मग रिझर्व ठरवायचे.
डन,
आधी 11 ठरवायचे मग रिझर्व ठरवायचे.
ही सिलेक्शन मीटिंग खरी बीसीसीआयच्या सिलेक्शन मीटिंग सारखी चालली आहे की बोलायचं एक आणि करायचं दुसरं.
मग आपण टेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय ना, तशीच मीटिंग ठेवायची ना आपल्याला.
तसंच
वाटलं पाहिजे ना.
आणि त्याच्यात एक जण असा आहे की फारसं
तिकडे
बद्दल नॉलेज नाही.
नाही, आणि आगरकर आणि आगरकर आणि कराडकर मध्ये काही आडनावांमध्ये पण काही फारसा फरक नाही, त्याच्यामुळे
कलर
ठीक आहे. कर कर आहेतच, दोघांमध्येही कर आहे, त्याच्यामुळे आणि आपले आपणही त्यांना चीफ सिलेक्टरचा म्हणजे ते चीफ आहेतच, त्याच्यामुळे तेही सगळं जुळून येत आहे, आडनाव दर्जा खडूसपणा.
मुव्हिंग ऑन, नंबर 8, 9, 10, 11 परत एक स्पिनर असणं गरजेचं आहे आणि 3 फास्ट बॉलर्स. स्पिनरसाठी ऑप्शन आहेत, आधी स्पिनरचा स्लॉट 8 नंबर असं म्हणून तिथे हे करूयात, संपूयात. स्पिनरसाठी ऑप्शन आहेत कुलदीप यादव. संपला, ओके ठीक आहे.
कुलदीप का चहल? कुलदीप
नाही, त्यात हा ऑप्शन कुलदीप रवी
बिश्नोई
चहल आहेत. पण
नाही नाही नाही, कुलदीप संपला, आता रवी बिश्नोई चहल वगैरे सगळे रिझर्वला येतील पुढच्या शेवटच्या चर्चा डिस्कशन
मध्ये. ओके, तर मग 9 नंबर संपून टाकूयात. जसप्रीत बुमरा याच्याबाबत कन्व्हिनरलाही काही दुमत नाहीये. 10 आणि 11 दोन पेसर्स, एक लेफ्ट आर्म पेसर हवा आहे. ऑप्शन देऊ का? ऑप्शन
तेवढं तरी करा.
हर्षदीप
खलील अहमद, जयदेव उनाडकट,
मोहसिन खान, नटराजन.
येस, आयपीएल मध्ये जसं मी म्हणतो की रोज 2 ऑप्शन टीम मध्ये ऍड होतात, त्यामुळे 57 प्लेअर्सची तरी टीम अनाऊन्स करावी लागणार आहे. त्याच्यात नटराजन ऍड झालेले आहे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध, 4 ओव्हर्स 1 मिनिट 19 रन आणि 4 विकेट केल्यानंतर. आणि सगळेजण म्हणतील की 4 विकेट त्याच्या लोअर ऑर्डर आहेत, पण त्यांनी 5वी आणि 10वी ओव्हर टाकली आणि 2 ओव्हर्समध्ये मिळून 12 रन दिले होते. म्हणून मी म्हणत नाही की नटराजन टीम मध्ये घेऊया आपण. माझ्या मते 2 मुद्दे, आपण कुठल्या रोलसाठी बघतोय. जर आपण लेफ्ट आर्म पेसर हा पॉवर प्ले प्लस डेथ ओव्हर्स बघत असू, तर अर्षदीप हा पर्याय नाही आहे, नंबर 1 आणि शेवटचा चॉईस आहे. जर आपल्याला मिडल ओव्हर्स आणि जसे पिचेस स्लो होत जातील असं म्हणत असू, तर जयदेव उनाडकट इज अ मच बेटर ऑप्शन. आणि जर पहिल्या 10 ओव्हर्समध्ये शक्यतो ओव्हर संपून टाकायच्या आणि विकेट टेकिंग अग्रेसिव्ह बॉलिंग करायची, तर खलील अहमद. मोहसिन खान मला वाटत नाही आत्ता आपण कन्सिडर करायचं आहे, त्याचा फिटनेस त्याचा फॉर्म सगळं अजूनही डायसी आहे.
राईट, मोहसिन आउट ऑफ द लिस्ट आहे. कुठल्या रोलमध्ये मग आपल्याला आपला लेफ्ट आर्म पेसर वापरायचा आहे? 2 ओव्हर पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हर शेवटी असं वापरायचं, ह्याच्यावरती टीम मॅनेजमेंटची एक वाक्यता आहे का ते कंडिशन वरनं प्रत्येक मॅच मध्ये वेगळा निर्णय घ्यायची गरज आहे?
माझ्या मते हर्षदीप जातोय, म्हणजे हे सगळं आपण चर्चा करूया, पण हर्षदीप
आपण ठरवतोय
नाही, मी तेच म्हणतोय, मी तेच म्हणतोय की हर्षदीप जातोय असं मी सांगतोय, म्हणजे कोणाला याच्यात काही डाऊट असेल तर सांगा हर्षदीप जातोय. ओके, म्हणजे आपण बाकीची नावं आपण रिझर्व साठी बोलूया आत्ता, पण माझ्या मते बुमरा आणि हर्षदीप हे दोघं कन्फर्म आहेत. म्हणजे त्याच्यामुळे बुमरा आणि हर्षदीप याच्याबद्दल, म्हणजे हर्षदीप बद्दल काही कोणाला शंका असेल तर आपण चर्चा करूया, नाहीतर आपण नंबर 11 येऊ शकतो.
नाही, मला वाटत नाही हर्षदीप वरती जास्ती चर्चा व्हावी, कारण की गेले काही महिने टीम मॅनेजमेंटने त्याला बॅक केलेला आहे, तो काय परफॉर्मन्स करतोय आपण बघितलं. तर नंबर 10 ही लॉक करून टाकू हर्षदीप सिंग. आणि शेवटचा पेस बॉलर आपल्याला कोण घ्यायचा आहे आणि त्याचा उपयोग आपण कुठल्या ओव्हर मध्ये करणार आहोत, काय रोल मध्ये आपण त्याला बघतोय, त्याच्यामुळे कदाचित हाई पॉसिबिलिटी ओपन होऊ शकते की तो बॉलरही लेफ्ट आर्म पेसर असू शकतो, अदरवाइज राईट आर्म पेसर मध्ये मुकेश कुमार आहे, आवेश खान आहे, मोहम्मद सिराज आहे, हे तीन डोळ्यासमोर क्रेडिबल ऑप्शन आहेत जे गेले काही महिने आपल्या समोर दिसत.
सध्या खऱ्या सिलेक्शन कमिटी जे आहे त्यांचा मुकेश कुमार फार लाडका आहे, कारण गेल्या 3 महिन्यात त्यांनी तिन्ही फॉर्मॅटमध्ये डेब्यू केलाय, तर त्याच्यामुळे त्याला ते फेवर करतील असं मला वाटतंय, आणि आपणही त्यालाच फेवर करायला पाहिजे त्या अनुषंगाने, कारण सिलेक्टर्स अल्टिमेटली त्याला घेतील असं मला वाटतंय. तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर सांगा.
मलाही मुकेश कुमारच वाटतं, कारण का आत्ता आणि बरं अगेन देर इज नो रिझन टू कॅन्सल हिम, कारण का आता आय पी एल मध्येही तो डिसेंड करतोय.
नाही, आपण सिराजला विसरतोय फक्त इकडे, म्हणजे मी जस्ट तो स्लॉट आहे तो, म्हणजे लुक्स लाईक दॅट इज बिटवीन, आपल्याला पण तेच ठरवायचं आहे की सिराज का मुकेश कुमार, सिलेक्टर्स काय ठरवतील ते वेगळा मुद्दा आहे, आणि पण आपल्याला ठरवायचंय मुकेश कुमार का सिराज 11 नंबरला आत्ताच्या चर्चेमध्ये.
अमोलला विचारायचं आहे की सिराज एस्पेशली वेस्ट इंडियन अमेरिकन पिच बद्दल काही आयडियाच नाही, कारण का ते पहिल्यांदाच तिथे क्रिकेटच पहिल्यांदा खेळलं जाणार, तर आपलं वी कांट प्रेडिक्ट काय होणार आहे त्या पिचेसवरती, पण वेस्ट इंडियन डे टाइम मध्ये सिराज बेटर बॉलर आहे का आपल्याकडे दुसरे ऑप्शन बेटर आहेत?
सिराज, मुकेश आणि आवेश हे जे 3 ऑप्शन्स आहेत, आदित्य जोशी खरे सिलेक्टर सारखे म्हणतायत आणि खरे आदित्य जोशी सारखे सुद्धा, की जी गोष्ट 8 महिन्यापूर्वी जाते ती ते 3 महिन्यापूर्वी म्हणले. पण माझ्या मते सिराजला पर्याय नाही आहे. सिराज तो रिसेन्सी बायस हा फॅन्समध्ये खूप येतो, ओके, जो बऱ्याच वेळा सिलेक्शन टेबलवर फिल्टर होतोच असं नाही. ओके, अल्टिमेटली मोहम्मद सिराजने भारतासाठी काय केलंय हे विसरून चालणार नाही, आणि बंगलोरची खेळपट्टी नाही आहे तिथे. ओके, हा सर्वात पहिला मुद्दा, त्याच्यामुळे मोहम्मद सिराजला डावलून चालणार नाही. आणि मुकेश का हे हा मुद्दा, मुकेश आवेश या लेफ्ट आर्म पेसर्सपैकी आता पुढचा मुद्दा माझ्यामध्ये जास्त महत्वाचा आहे. जर सिराज 11 नंबरला फायनल झाला तर रिझर्व्ह पेसर 2 असणार आहेत का 1 असणार आहे हाही मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, कारण की आत्तापर्यंत आपल्या संघामध्ये रिंकू, शिवम दुबे, शुभमन गिल कोणीच नाही आहे आणि रिझर्व्ह कीपर कोणीच नाही
आहे. आता खरी मजा तर पुढचीच आहे ना, जे आपण आधी म्हणतो खरी मजा पुढचीच आहे.
येस, सो मोहम्मद सिराज हे नाव 11 आपण फायनल करूयात आणि पुढच्या 4 स्लॉटकडे येऊयात. त्याच्यात एक आपल्याला रिझर्व्ह ओपनर लागणार आहे, एक रिझर्व्ह कीपर लागणार आहे.
नाही, एक मिनिट, याच्यात सगळ्यात इसेन्शियल आहे की आपल्याला रिझर्व्ह विकेट कीपर लागणार आहे, रिषभ पंतचा विचार करता तर आपण आधी रिझर्व्ह विकेट कीपर ची मतं विचारूया, कारण खूप ऑप्शन आहेत, म्हणजे आपल्यासमोर खूप ऑप्शन आहेत निवडायला. संजू सॅमसन, के एल राहुल, ईशान किशन, जितेश शर्मा, दिनेश कार्तिक. अमोल कराडकर, माझी दिनेश कार्तिकच्या बाबतीत एक विनंती आहे, त्याला जायचं असेल ना अमेरिका वेस्ट इंडिजला तर तू कोणाशी तरी बोल आणि त्याचं परत स्काय बरोबर कॉन्ट्रॅक्ट करून घे कॉमेंट्रीसाठी, पण टीम मध्ये नको.
ती माझ्या दृष्टीने एकदा रिषभ पंत फायनल झाला ना 11 मध्ये मेन विकेट कीपर, तर रिझर्व्ह कीपर हा टॉप ऑर्डरच असणार आहे, कारण काय तो बॅकअप बॅटर म्हणून देतो. आणि म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं होतं की यशस्वी किंवा गिल, ज्याला आपण पहिल्या तिघांमध्ये घेणार, उरलेली व्यक्ती 15 च्या बाहेर जाणार, त्याला 15 जागा नाही, बॅडलक खराब, ओके त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने सॅमसन, ईशान किशन किंवा के एल राहुल हे तीनच ऑप्शन उरतात. मला गिवन अ चॉईस मी संजू सॅमसन सिलेक्ट करेन.
मला के एल राहुल वाटतं, के एल राहुल वाटतंय म्हणजे मला त्याच्यामागे दोन रिझन्स आहेत. एक तर आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला संजू सॅमसनला इंडिया टीमकडनं खेळायला नेलं त्याने वर्ल्ड स्टेजवरती ज्या प्रकारे परफॉर्म केलं आय थिंक के एल राहुल परफॉर्म बेटर. आणि तो ॲज अ एक सिनियर प्लेअर म्हणून पण आणि एक दोन मागच्या वर्ल्ड कपची जी एक दर्दभरी कहाणी आहे ती के एल राहुल आता ती रिव्हेंजफुली काढायचा प्रयत्न करू. म्हणजे ती एक त्याच्यात हे आहे की आता मी दाखवून देतो. ह्या दोन गोष्टी म्हणजे हे इमोशनल आहे, हे काही लॉजिकल रिझन नाही. पण मला वाटतं की के एल राहुल ॲट इंटरनॅशनल स्टेज इज मच बेटर दॅन संजू सॅमसन ॲट इंटरनॅशनल स्टेज.
माझ्या दृष्टीने के एल राहुल हा एक जास्ती प्रिफर्ड ऑप्शन आहे, कारण टॉप ऑर्डरमध्ये तो कुठेही बॅटिंग करू शकेल याबाबत मला शंका नाही. आणि परत आय पी एलमध्ये त्याची विकेट किपिंग चांगली राहिलेली आहे, प्लस कॅप्टन म्हणूनही त्याची कामगिरी अत्यंत समाधानकारक आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने के एल राहुल हा फर्स्ट चॉईस राहील विकेट किपरच्या स्लॉटसाठी. दुसरा
मला बिलकुल इच्छा नाही के एल राहुलनी जावं. तो टी ट्वेंटीसाठी म्हणजे तो टेम्पो बदलतच नाही. म्हणजे त्याला आणि जर का परत आपले जर का म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि के एल राहुल हे टॉप थ्री आले ना टी ट्वेंटीमध्ये, तर मग काही म्हणजे आपण शिकलोच नाही होत ना. त्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये आपण जिकडे हरलो होतो तिकडे टेम्पोच सेट झाला नव्हता ना. आणि त्याच्यासाठीच तुम्ही यशस्वीला आणलंय टेम्पो सेट करायला सुरुवातीला. आणि जर का तुम्ही ओपनरचा बॅकअप म्हणून घेऊन जाताय तर तो अग्रेसिव्हच पाहिजे. मग तो सॅमसन असू शकतो, मग तो ईशान किशन असू शकतो, त्या बिलिंग मध्ये के एल राहुल माझ्या दृष्टीने बसतच नाही.
मग कोण बसतो? म्हणजे
नाही, ईशान किशन, संजू सॅमसन जर का टॉप ऑर्डर
आहे.
माझं मत संजू सॅमसनला आहे, माझं मत संजू सॅमसनला.
दोन के एल राहुल, दोन संजू सॅमसन, ऑप्शन्स दोन.
मी बदलतो
बदलतोय
माझं. आय एम कन्व्हिन्स आदित्य जोशी. मला असं वाटतं की करेक्ट आहे, अग्रेसिव्ह बॅट्समन पाहिजे आपल्याला. आणि परत जर सगळे तिशीतलेच घेऊन जायचे असेल तर मग काही फायदाच नाही. त्यामुळं
संजू सॅमसन तिशीतलाच,
पण
ऍटलीस्ट अप्रोच
वाईज
राईट. तीन मत आहेत संजू सॅमसन हा विकेट किपर असावा, एक मत आहे कन्व्हिनरचं की के एल राहुल असावा. दुसरा बॅटर कोण जो मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करू शकेल, प्रेफरेबली लेफ्ट हँड बॅटर, कारण टीम मध्ये आता बघायला गेलं तर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा, ईशान किशन, यशस्वी जयस्वाल हे तीन लेफ्ट हँड बॅटर्स आहेत. पण जर का संजू सॅमसन ला टीम मध्ये आला तर त्याच्या ऐवजी जर का कॉम्बिनेशन करायचं राहिलं तर आयडियली लेफ्ट हँड बॅटर हवा फिनिशरच्या रोलसाठी. ऑप्शन्स दोन आहेत जे डोळ्यासमोर आहेत ताजे टळटळीत. एक आहे शिवम दुबे आणि दुसरा आहे रिंकू सिंग. शिवम दुबेचा आय पी एलचा फॉर्म चांगला आहे. रणजीमध्ये मुंबईसाठी ज्यावेळी वेळ पडली त्यावेळी त्यांनी बॅटिंगही केली आहे, बॉलिंगही केली आहे. आय पी एलमध्ये बॉलिंग मिळत नाही ह्याला इम्पॅक्ट प्लेअर हे कारण आहे. रिंकू सिंग गेले काही महिने आपण त्याला बॅक केलेलं आहे, यंदाच्या आय पी एलमध्ये अजून ती चमकदार कामगिरी झालेली नाही आहे, तर कोणाला घेऊन जाणार? मला
सॉरी एक ऑप्शन आपण ऍड करतो, लेफ्ट हँडर नाही आहे पण फिनिशरच्या रोल साठी दिनेश कार्तिक पण ऑप्शन आहे.
करेक्ट, फिनिशरच्या रोल साठी दिनेश कार्तिक हा ऑप्शन आहे. अग्रीड. माझ्या दृष्टीने शिवम दुबे, कारण गरज पडल्यास दोन ओव्हर बॉलिंगही तो टाकू शकेल मिडल फेजेस मध्ये.
बॉलिंग त्याला शिवम दुबेला ऍडव्हान्टेज देतं, पण मला वाटतं की रिंकू सिंगलाच नेलं पाहिजे, कारण त्यांनी टेम्परमेंट दाखवलंय सामने संपवायचं इंटरनॅशनल लेवलला. टी ट्वेंटी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धचे असू दे किंवा त्याच्या आधी वेस्ट इंडिज विरुद्धचे असू दे, माझ्या मते आता मी डेटा थोडा लूजली बोलतो आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण माझ्या मते तो चेस करताना आतापर्यंत आउटही नाही झालाय जेव्हा जेव्हा तो टीम मध्ये होता तेव्हा. आणि त्यांनी इंडियाला मॅचेस जिंकवून दिलेले आहेत आणि शेवटपर्यंत तो मॅच सोडत नाही. शिवम दुबे 8 ते 15 ओव्हर मध्ये टिपिकली येऊन सी एस के साठी सिक्सेस मारतोय स्पिनर्सना, त्याच्यामुळे तो फिनिशर म्हणून नाहीये. आपण जर का फिनिशिंग रोल साठी बघतोय तर माझ्या मते शिवम दुबे हा मिस आउट होईल आणि रिंकू सिंग जाईल.
मला वाटतं शिवम दुबे, कारण त्याच्या हार्ड हिटिंग अबिलिटी आणि त्याचे दोन ओव्हर हे ऍडव्हान्टेज मिळेल त्याला. आणि वेरॅज आपल्याकडे जरा बॉलिंग ऑप्शन्सच्या बाबतीत मला वाटतं की प्रेफरन्स दिला जाईल, कारण फास्ट बॉलिंग ऑप्शन एखाद्या वेळेस जर वाटलं की आपल्याला जास्त बॅटर घेऊन जायचं तर शिवम दुबे मेक्स मोर सेन्स.
माझ्या मते रिंकू सिंग पर्याय नाही. आणि जर तुम्ही गेल्या 2 वर्षात इन्व्हेस्ट केलेल्या टॅलेंट मधलं कोणालाच घेऊन जात नसाल तर फिनिशर म्हणून मग रिंकू सिंगही नको, शिवम दुबे नको, दिनेश कार्तिकही नको, महेंद्र सिंग धोनीला कन्व्हिन्स करा आणि घेऊन जा. परत 2-2 तो परत ऑप्शन 2.
मग आगरकर म्हणतील ते ना शेवटी चीफ सिलेक्टर.
नाही हेच तर चूक आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेटच्या सेटअप मध्ये समन्वयक हा कास्टिंग वोट करणारा माणूस आहे की काय असं वाटतं. त्याच्यामुळे एकतर समन्वयकांनी कास्टिंग वोट द्यायचं त्याचं, किंवा तुम्ही तुमच्या परिवाराला विचारा कोण हवं.
कन्व्हेनरचं म्हणणं आहे रिंकू सिंगला नेऊयात, कारण आपण गेले 2 वर्ष त्याच्या बरोबर थांबलेलो आहे.
ठीक आहे, म्हणजे आता 2 स्लॉट राहिले ना आपल्याला निवडायचे.
पुढचा स्लॉट आहे स्पिनरचा. ऑप्शन कोणकोण आहेत? अक्षर पटेल आहे, वॉशिंग्टन सुंदर आहे, आयपीएल मध्ये फारशी बॉलिंग मिळाली नाहीये. तिसरा आहे रवी बिश्नोई लेग स्पिनर. चौथा युजवेंद्र चहल अजून एक लेग स्पिनर. आणि आर अश्विन सेंटिमेंटल व्हॅल्यू साठी कुठेतरी.
मला आर अश्विन वाटत नाही आणि घेऊन पण जाऊ नये, म्हणजे काही डझंट मेक सेन्स टी ट्वेंटी साठी. जरी माझा
आधीच्या वर्ल्ड कपला पण घेऊन जायला नको होतं.
जरी माझा फेवरेट
का नेलं आपण नव्हतो ना तेव्हा, आधी चर्चा नव्हती गेली आपण तेव्हा.
ऐकायला पाहिजे होतं जरा आपलं. मला पर्सनली चहल वाटतं.
चहलला परत असं ते परत त्याचे ते मीम्स येतील. तो सगळे ड्रिंक सर्व्ह करायला बसलाय, बाउंड्रीच्या बाहेर आहे, रिझर्व्ह बॉलर. माझ्या मते तो 2 T20 वर्ल्ड कपला गेला आणि एकदाही त्याला 11 मध्ये चान्स मिळाला नाहीये. पण मला असं वाटतंय की रवी बिश्नोईने जावं आणि तोच जाईल, कारण तो एक असा स्पिनर आहे की जो डेथ ओव्हर्समध्ये पण बॉलिंग करू शकतो आणि त्याला आपण बॅक केलंय आणि फास्ट, म्हणजे ट्रॅजेक्टरी त्याची फास्ट आहे बॉलिंगची चहलपेक्षा, जी T20 मध्ये जास्ती उपयोगी ठरते. म्हणजे चहल अर्थात खूप चलाख बॉलर आहे, त्याच्यामुळे त्याला IPL मध्ये यश मिळत असतं. पण जर काही बाकीची, म्हणजे वॉशिंग्टन सुंदर थोडी बॅटिंग देतो, अक्षर पटेल, जडेजाचा बॅकअप म्हणून सुद्धा राहतो, हे सगळं जरी कन्सिडर केलं तरी आपल्याला कुलदीपला मेन बॅकअप हवाय, कारण कुलदीप आपलं हुकमी एक काय, तर त्याचा बॅकअप म्हणून माझ्या दृष्टीने रवी बिश्नोई हाच योग्य ठरतो.
माझ्या दृष्टीने अक्षर पटेल, कारण पर्याय नाही आहे. म्हणजे ऑलराऊंड बॅलन्सच्या दृष्टीने अक्षर पटेल बाकी सगळ्यांपेक्षा गेम कंट्रोल करायच्या बाबतीत. इकडं कुलदीप यादव हा मिडल ओव्हर्समध्ये तुमचा विकेट टेकिंग अग्रेसिव्ह बॉलर आहे, पलीकडच्या एंडनी कंट्रोल करायची वेळ आली तर तुम्हाला तो लेफ्ट आर्म स्पिनर आयदर जाडेजा किंवा अक्षर पटेल, किंवा जर स्लो पिचेस टुर्नामेंट प्रोग्रेस झाल्यानंतर होत लागली आणि तिसरा स्पिनर लागला तर तो अक्षर पटेलपेक्षा जास्त चांगला ऑप्शन माझ्या दृष्टीने नाही आहे. तो माझ्या मते अक्षर पटेल.
कन्व्हिनरचं म्हणणं आहे दंगलमध्ये बापू सेहत केली अच्छा नसला तरी इथे बापू टीम केली अच्छा आहे. शेवटचा स्लॉट पेसरचा. परत ऑप्शन आहेत सिराज, आपण टीम मध्ये घेतलाय त्यामुळे मुकेश कुमार, आवेश खान. लेफ्ट आर्म पेसरचा जर का विचार करायचा झाला तर जयदेव उनाडकट किंवा खलील अहमद, हे 4 पर्याय डोळ्यासमोर दिसतात. आपण ह्यापैकी कुठलंच नाव कन्सिडर केलं नाहीये की शार्दूल ठाकूर कदाचित कुठे स्कीम मध्ये येऊ शकतो का, एक ऑप्शनचा विचार केला टीम बॅलन्सच्या दृष्टीने, किंवा दीपक चहार जर का स्विंग बॉलिंगचा ऑप्शन आपण जर बघितला.
आणि एक अजून रॅडिकल ऑप्शन मी जस्ट हे करतोय की जर पिचेस स्लो आणि लो व्हायला लागली आणि जर हार्दिक पंड्याला आपण मेन बॉलर म्हणून म्हणतोय तर ऍडिशनल पेसर द्यायचा का ऍडिशनल स्पिनर द्यायचा?
माझ्या दृष्टीने ऍडिशनल पेसर आवश्यक आहे. त्याच्यामुळे आवेश खान किंवा मुकेश कुमार, आणि सध्याच्या याच्यात मुकेश कुमार.
मला पेसर घ्यावा वाटतं, म्हणजे आय डोंट थिंक स्पिनर घेऊन जाणं गरजेचं असेल जेव्हा आपण वेस्ट इंडिजमध्ये खेळणार आहोत आणि ऑलरेडी आपल्याकडे 2 स्पिनर आहेत. सॉरी तीन स्पिनर आहेत म्हणजे दोन टीम मध्ये आणि एक बॅकअपला.
मला वाटतंय पेस बॉलर असावा. मुकेश कुमारला पहिलं प्रेफरन्स आहे तर मुकेश कुमार बेसिकली. सो हे 15 झालेले आहेत
म्हणजे बेसिकली आपण करून कन्झर्वेटिव्ह टीमच सिलेक्ट केली आहे जे एक्सपेक्टेड आहे. अनएक्सपेक्टेड काहीच घडत नाही आहे
कारण आपण आज सिलेक्टर्सचा रोल प्ले करतोय ना. भारतीय क्रिकेटचं भवितव्य शेवटी आपण आपले वैयक्तिक हेवे दावे वैयक्तिक मत वैयक्तिक बायसेस बाजूला ठेवून आपण भारतीय क्रिकेटच्या हिताचा संघ सर्वानुमते निवडलेला आहे.
येस तर सिलेक्शन कमिटीची मीटिंग आता झालेली आहे. तर आदित्य आपण वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेच एक मीटिंग घेतली होती त्यात आपण T20 वर्ल्ड कप विषयी बोललो होतो त्यात कोण असावेत कोण नसावेत. तेव्हा तुझं हे स्पष्ट म्हणणं होतं की रोहित आणि विराट हे T20 वर्ल्ड कपच्या टीम मध्ये असू नयेत. पण आता तरी असं दिसतंय की ते दोघंही त्या टीम मध्ये आहेत. म्हणजे माझं म्हणणं हे होतं की जी टीम फायनल खेळली वर्ल्ड कपची तीच जवळपास T20 वर्ल्ड कपची आपली प्लेइंग इलेव्हन असेल आणि बऱ्यापैकी चित्र तेच दिसत आहेत. तर आत्ता स्पोर्ट्स कट्टाची ही सिलेक्शन कमिटी मीटिंग होती ज्याच्यात 15 निवडलेले आहेत. पण सिलेक्शन कमिटी काय निर्णय घेईल हे आपल्या सगळ्यांना लवकरच कळेल कारण 1 मे ही अखेरची तारीख आहे तुमचा प्रिलिमिनरी स्क्वाड द्यायची. त्यानंतर 24 मे पर्यंत आपल्याला स्क्वाडमध्ये बदल करता येणार आहेत आणि त्यानंतर टुर्नामेंट विंडो सुरू होणार आहे. त्यामुळे कुठलाही प्लेअर इंजर्ड झाला तर त्याचा बदली खेळाडू म्हणून आपल्याला दुसरा प्लेअर देता येणार आहे आणि एक प्लेअर इंजुरीमुळे किंवा कुठल्याही कारणामुळे स्पर्धेतून बाहेर गेला की तो परत संघात येऊ शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पण ही सिलेक्शन कमिटी मीटिंग हे एक आमची आम्ही केलेला रोल प्ले होता. आता आम्ही आमच्या स्वतःच्या कॅरेक्टरमध्ये आहोत. अमोल गोखले आदित्य अमोल कराडकर आणि शार्दुल कदम आणि आमच्या 15 जणांची विश लिस्ट काय आहे ही आम्ही सांगणार आहोत की हे खेळाडू आम्हाला वर्ल्ड कपला असावेत असं वाटतं बारिंग व्हॉट हॅपन्स इन द सिलेक्शन कमिटी मीटिंग. तर सुरुवात मीच करतो असं मला आज्ञा दिलेली आहे कन्व्हेनरला सांगितलं सही करायला. तर माझी विशलिस्ट आहे 11 जणांची. रोहित शर्मा विराट कोहली नंबर 3 शिवम दुबे नंबर 4 सूर्यकुमार यादव कॅन बी 3-4 चेंज करता येईल. नंबर 5 ऋषभ पंत नंबर 6 हार्दिक पांड्या 7 रवींद्र जडेजा 8 कुलदीप यादव 9 जसप्रीत बुमराह 10 अर्षदीप सिंग आणि 11 मोहम्मद सिराज. ही माझी 15 माझ्या दृष्टीने आहेत यशस्वी जयस्वाल केएल राहुल अगेन यशस्वी बॅकअप ओपनर केएल राहुल विकेट कीपर ऑप्शन दुसरा स्पिनर म्हणून रवी बिश्नोई आणि 15वा जयदेव उनाडक. नेक्स्ट आदित्य.
माझे 15 आहेत रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल 3 नंबरला सूर्या 4 पंत 5 रिंकू सिंग 6 हार्दिक पंड्या 7 जडेजा 8 कुलदीप 9 बुमरा 10 अर्शदीप 11 आवेश खान 12 सॅमसन 13 बिश्नोई 14 शिवम दुबे आणि एक आउटसाइड कॉल आणि बोल्ड कॉल मयांक यादव नंबर 15 रॉ आहे. जर का पेस चांगला असेल फिट असेल तर एक गट फिलिंग म्हणून सिलेक्टरना वाटलं तर त्यांनी घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. हे माझे 15.
अमोल कराडकर
जसं तू म्हणलास की हे माझे 15 आहेत. मला जे वाटतात ते यशस्वी जयस्वाल शुभमन गिल सूर्यकुमार यादव ऋषभ पंत हार्दिक पंड्या रिंकू सिंग अक्षर पटेल कुलदीप यादव जसप्रीत बुमराह कर्णधार मोहम्मद सिराज अर्शदीप सिंग ऋतुराज गायकवाड दिनेश कार्तिक आवेश खान आणि रवींद्र जाडेजा.
येस शार्दुल कदम.
वा आम्हाला फारच आवडली ही ड्रीम इलेव्हनची टीम लावली त्यांनी. माझी एवढी रॅडिकल नाही पण डिसेंट रॅडिकल आहे. रोहित विराट यशस्वी 3 नंबरला 4 नंबरला सूर्या 5 नंबरला पंत 6 नंबरला दुबे 7 नंबरला जडेजा 8 नंबरला कुलदीप 9 नंबरला बुमरा 10 नंबरला अर्शदीप 11 नंबरला नटराजन 12वा रिझर्वमध्ये रवी बिश्नोई आवेश खान ईशान किशन रिंकू सिंग.
येस तर हे आमचे 14 जणांची विशलिस्ट होती की ही टीम असावी असं आम्हाला चौघांना वाटतं. तुमची विशलिस्ट काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं की ह्या 15 मध्ये आमच्या प्रत्येकाने सांगितल्यात आणखीन कुठला खेळाडू आहे का ज्याला घेऊन जावं की बाबा अरे तुम्ही याचा विचारच केला नाहीये असं जर तुम्हाला काही वाटत असेल तर तेही आम्हाला सांगा. शार्दुल कदम आज आलाय अमुक तमुकचा सर्वे सर्वात, त्याचेही मनापासून आभार.
मला एक सांगायचं, जर ज्यांची कोणाची टीम प्रेडिक्शन एक्झॅक्ट बरोबर येईल, आणि आपण मला वाटतं बऱ्याच जणांचे एक्झॅक्ट बरोबर येतील, पण त्यातल्या एका लकी विनरला आम्ही आमच्याकडून अमुक तमुकचा एक मर्चंडाइज टी शर्ट गिफ्ट करू.
क्या बात,
तर कॉमेंट करा, कॉमेंटला टॅग करा, म्हणजे कॉमेंट तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीला टाका, स्पोर्ट्स कट्टाला टॅग करा, अमुक तमुकला टॅग करा, होऊ दे झुरळा.
येस, तर शार्दुल कदमनी एक टॉप क्लास सिक्सर मारलेला आहे मैदानाच्या बाहेर. आजचा एपिसोड कसा वाटला हे जरूर सांगा, कमेंट करायला विसरू नका. स्पोर्ट्स कट्टा अमुक तमुक त्यांचंच नागरिकशास्त्र चॅनल, त्याला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सगळीकडे फिरवा. आता मात्र आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत राहा,
बोलत
बघत राहा
आणि आमची वाट
पाहत
राहा.
मला वाटलं लावत राहा.
Ha ha ha!